दिवसभरातील कामे चोख संपून संध्याकाळी लवकरात लवकर घरी जाणे तर सर्वांनाच भावते. परंतु कामे वेळेत आणि चोखही संपवायची तर कामे पार पाडण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असते. सदर बदल म्हणजेच डेयांची चतुर्सूत्री म्हणता येईल. कॅशियरकडचे पेमेंट जुळण्यासाठी सुयोग्य कार्यपद्धती. कॅशियर काउंटरवर दिवसभरात भरपूर कॅश येत असते, तसेच तिथून भरपूर कॅश दिलेही जात असते. सध्या पेमेंट करण्याच्या रोख पद्धती सोबत चेक, ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड अशा पेमेंट करण्याच्या इतरही खूप पद्धती आहेत. एकंदरीत काय तर रक्कम येण्या देण्याच्या पद्धती खूप आहेत आणि रकमेच्या छोट्या मोठ्या व्यवहारांची संख्या देखील जास्त असते. यामुळेच कॅशियरकडे येणाऱ्या रकमेची नोंद मोजदाद अचूक आणि हातोहात होण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती तयार करण्याची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवहारांचे रेकॉर्ड कॅशियरकडे होऊन त्यांची बेरीज वजाबाकी करून कुठल्या मोडमध्ये किती पेमेंट आले याचा हिशोब ठेवला जाणे. अशा व्यवस्थेमुळे कॅशियरकडे पेमेंट जुळण्याचे काम सोपे होते. सेल्स काउंटरवर कागद पेनऐवजी मोबाईल किंवा पॉच डिव्हाइसचा वापर. जसा पैशाचा हिशोब महत्त्वाचा तसा स्टॉकचा सुद्धा. सेल्स काउंटरवर ग्राहकाला सांगितले जाणारे मूल्यांकन कागदावर करण्यापेक्षा थेट पॉज डिव्हाइस किंवा मोबाईलवर दाखवले तर ग्राहक आणि सेल्समन दोघांचा वेळ वाचतो. पुढे ग्राहकाने सेल्स काउंटरवर एखादा आयटम पसंत केल्यानंतर किंवा निवडल्यानंतर केली जाणारी चिठ्ठीवरची नोंद कागदाऐवजी पॉज डिव्हाइस किंवा मोबाईलवर केली तर सेल्समनचा वेळ वाचतो. त्याचे काम जलद आणि सोपेही होते. नंतर निवडलेल्या संबंधित वस्तूची विक्री झाल्या झाल्या सेल्समनने विक्रीची नोंद पॉजवर केल्यास त्याचे अपडेशन इफेक्ट सॉफ्टवेअरमध्ये ॲटोमॅटिक होतात, त्यामुळे स्टॉक देखील अचूक आणि वेळेवर मॅनेज होत राहतो. दिवसाच्या शेवटीसुद्धा काउंटरवर सुपरवायझरने त्याच्याकडचा स्टॉक सिस्टीमसाठी मोबाईल किंवा पॉजवर पटकन फीड केला तर डेंटचा भरपूर वेळ वाचतो आणि चुकाही कमी होतात. प्रत्येक वेळेला स्टॉक टेकिंगसाठी वह्या किंवा कागदपत्र हाताळण्यामध्ये वेळ नाहक वाया जात नाही. दिवसाच्या शेवटी हिशेबाचे सर्व काम अचूक आणि कमी वेळेत होण्यासाठी सुसूत्र डेन प्रोसेसचा अवलंब. त्यासाठी सर्वप्रथम दिवसाच्या सुरुवातीला एक ठराविक रक्कम कॅशियरकडे देणे सुरू करा. आता मग दिवसभराच्या सर्व व्यवहारांती संध्याकाळी सर्वात आधी सगळ्या काउंटरवरचा स्टॉक टॅली झाला पाहिजे, अर्थात जुळला पाहिजे. त्यानंतर कॅशियरची कॅश जुळली पाहिजे. सोबतच दिवसभरात जे काही अपवादात्मक वैशिष्ट्यपूर्ण व्यवहार झाले असतील त्याचे ऑथोरायझेशन व्हायला हवे. अशा सुसूत्र डे एंड प्रोसेसमुळे दिवसाच्या शेवटी एका विभागाचे काम पटापट पूर्ण होत जाते आणि एकंदरीत सर्व दुकानाचेच कामकाज पटकन अचूक पूर्ण होते आणि डे एंडचा भरपूर वेळ वाचतो. नोंदींचा ट्रॅक ठेवण्याची आणि व्यवहारांचे ऑथोरायझेशन करण्याची सवय. वरील तिन्ही गोष्टी बरोबर ज्वेलरी व्यवसायातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक सर्वच व्यवहार जटिल असतात, त्यामुळे ते अधिक काटेकोरपणे आणि लक्षपूर्वक करायचे असतात. म्हणूनच प्रत्येक काम करताना प्रत्येक स्टॉक आणि कॅश मूव्हमेंट करतात त्याचा ट्रॅक ठेवणे, तिथे ऑथोरायझेशन ठेवणे फार महत्त्वाचे असते. दिवसभरात दिले जाणारे डिस्काउंट, क्रेडिट्स, बिले ही वेळच्या वेळी पास करून घेतल्याने योग्य व्यक्तीकडून लगोलग त्याचे ऑथोरायझेशन करून घेतल्यामुळे दिवसाच्या शेवटीचा चेकिंगचा वेळ वाचणार आहे. आणि हे सर्व काम मोबाईलवर किंवा पॉजवर केले तर ते ज्या त्या वेळेला झटपट होते, त्यांच्यासाठी वेगळा स्वतंत्र वेळ देण्याची गरज पडत नाही. अशा ऑथोरायझेशन किंवा पासिंग करण्याच्या ज्वेलरी व्यवसायामध्ये साधारण 14 गोष्टींची यादी आहे जी मोबाईलमधून पास करता येते आणि यामुळे दिवसाच्या शेवटीचा वेळ भरपूर वाचतो. एकंदरीत काय तर दैनंदिन ज्वेलरी जीवनात अशी चतुर्सूत्री वापरून कामकाज केले तर दिवसाच्या शेवटी डेनच्या कामांना कमीत कमी वेळ लागून ठराविक नियोजित वेळेत सर्व एम्प्लॉईज दुकानाच्या बाहेर पडू शकतील. गच्छती शीघ्रं भवतु. डेनच्या चतुर्सूत्रीमधील डज अँड डोंट्स. कॅशियर डिस्काउंटची लिमिट प्रॉपर सेट करा. कॅशियरकडची रोख रक्कम सिस्टीममधून त्याला कुठेही दिसेल किंवा सिस्टीममध्ये त्याच्यासाठी डिस्प्ले होईल असे करू नका. त्याऐवजी जेव्हा कॅशियर कॅशमधून सिस्टीमकडे फीड करेल तेव्हा सिस्टीमची फीड केलेली कॅश टॅली करेल असे सेटिंग करा. ज्या आयटमला सेल्समन किंवा सुपरवायझर असाईन नसेल अशा आयटमच्या स्टॉकची जबाबदारी योग्य व्यक्तीला द्या. उदाहरण, डिस्प्लेचे आयटम्स. स्टॉक एका काउंटरवर दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर झालं असेल तर त्याचे ऑथोरायझेशन व्हायला हवे. उदाहरण, RNG म्हणजेच रिमेनिंग न्यू गोल्ड. डेंट केल्यानंतरही त्या दिवशी व्यवहार होत असतील, चालू असतील, तर अशा व्यवहारांची काळजी विशेष घ्यायला हवी. जुन्या तारखांना किंवा तारखेला जाऊन व्यवहारांची नोंद म्हणजेच बॅकडेटेड एंट्रीज करण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नका. स्टॉक जर अप्रुव्हलला देत असाल तर त्याची पडताळणी योग्य पद्धतीने करा. ऑर्डर ॲडव्हान्सचे व्यवहार करताना ग्राहकांच्या OTP ची मदत घ्या, अर्थातच कस्टमरचा मोबाईल नंबर बदलण्याची परवानगी कोणालाही देऊ नका. तर लक्षात ठेवा, डेनच्या चतुर्सूत्रीची म्हणजे दिवसाच्या शेवटची कामे वेळेत अचूक संपून लवकर दुकानाबाहेर पडण्याची हमी.